कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे सचिन पिळगावकर. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
एका पोरीचा बाप होणं खूप सुखद अनुभव असतो असं सगळेच म्हणतात. तर जेव्हा सुप्रिया मॅडमची डिलिव्हरी झाली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होतात का?
नाही, ती फार गमतीशीर घटना आहे. दादरला माझं शूटिंग फिक्स्ड होतं आणि सुप्रियाचं डोहाळ जेवण होतं. 2 दिवसानं 7वा महिना कम्प्लीट होत होता आणि तिची वॉटरबॅग बस झाली आणि वी हॅड नो अदर चॉईस बट टू टेक अ टू हॉस्पिटल. आणि ज्या शूटिंगसाठी परमिशन आम्ही घेतली होती ती त्या हॉस्पिटलच्या खालच्या रस्त्याची घेतली होती आणि बरोबर 30 तारीख निघाली ज्या दिवशी त्याच्या आदल्या रात्री सुप्रियाची वॉटर बस झाली. मी तिला सकाळी हॉस्पिटलला घेऊन गेलो, शूटिंग सुरू केलं. डॉक्टरने विचारलं, ते म्हणाले तुम्ही तर संध्याकाळपर्यंत काही होणार नाही, तर तुम्ही शूटिंग करा आणि मग संध्याकाळी या. मी शूटिंग करत असताना माझा सिक्वेन्स होता की मला एक गाडी येऊन धडकते. तो एक शॉट मला घ्यायचा होता, मी तो 11 वाजता घ्यायचं ठरवलं. पण तो शॉट होण्याच्या आधी म्हटलं एकदा जरा फोन केला पाहिजे कसं काय बायको वगैरे. तर माझा स्टील फोटोग्राफर होता, तर त्याला मी सांगितलं तुझ्या कोणी ओळखीचा आहे का? म्हणलं वरती माझा प्रोड्युसर राहतो, त्याच्याकडे जाऊन मी फोन करू शकतो. तर तो तिथे गेला, त्याने फोन केला, तो धावत खाली आला. सचिन 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 म्हणलं काय? लडकी लडकी लडकी. हो, म्हणे का? सुप्रिया. तर त्यांनी सांगितलं असं, वरती हात केले त्यांनी. मी घाबरलो, म्हटलं काय बोलतोय काय? म्हटलं क्या बोल रहा तू? बोले नाही, दोनों ठीक आहे, दोनों ठीक आहे. मी ज्या गाडीने माझा ऍक्सिडेंट होणार होता त्याच गाडीत बसलो, स्ट्रेट हॉस्पिटलला गेलो. सर्वात आधी जाऊन सुप्रियाला भेटलो आणि मग मी जाऊन मुलीला बघितलं आणि तिला हातात घेतलं. ती हिशरी आहे. मुलीचा बाप होणं एक आनंदाची गोष्ट आहे, पण ऑलवेज डिपेंड्स ऑन मुलगी कशी आहे.
पण तुमची मुलगी गॉड असे हो.
एक्झॅक्टली. त्यामुळे त्याचमुळे मी म्हणतोय की मी नक्कीच माझ्या कुठल्या तरी जन्म या जन्मीची किंवा मागल्या जन्मीची पुण्याई माझी होती आणि सुप्रियाचीही, म्हणून आम्हाला अशी मुलगी देवाने दिली.
एकीकडे तुमचा प्रवास सुरू होता, एकीकडे सुप्रिया मॅमचं देखील यु नो सिरियल शूटिंग हे सगळं सुरू होतं. मग त्या दरम्यान कधी शाळेतले कुठले फंक्शन्स तिचे मिस केले असं?
नाही नाही, म्हणजे आयदर सुप्रिया ऑर मी, आम्ही दोघं कोण ना कोणतरी अवश्य तिच्या बरोबर असायचो. तिच्या प्रत्येक ग्रोथमध्ये आम्ही तिच्या बरोबर असायचो. एज्युकेशन ही गोष्ट किती महत्वाची आहे मला माहिती होतं, माझ्या आईलाही माहीत होतं. त्यामुळे सुप्रियानी श्रियाला जन्म देण्यानंतर तिला आम्ही मागे लागून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून घेतलं.
त्यामुळे मग सुप्रिया मॅम घरी होते काही वर्ष?
हो हो, तिने अजिबात नाही काम केलं. आणि ज्या प्रकारे सुप्रियाने श्रियाला सांभाळलं राईट फ्रॉम द टाइम शी कन्सीव्ड टिल नाउ ऍज अ मदर, मी तिला 100/100.
आणि तुमच्यात आणि तिच्यात काय सिमिलॅरिटीज आहेत सर?
माझ्यात आणि तिच्यात सिमिलॅरिटीज म्हणजे लीडरशिप क्वालिटी टू बिगिन विथ, जी माझ्या बायकोत नाही आहे. ओव्हर पॉवरिंग क्वालिटी आहे फक्त नवऱ्यावर, पण सुप्रिया इज व्हेरी चाइल्डिश. त्यामुळे मला आणि श्रियाला तिला सांभाळावं लागतं, म्हणजे बिग टाइम. हा, जसं ते सांगून नाही चालणार. दिस इज अन एक्सपिरियन्स, अन एक्सपिरियन्स कॅन नेव्हर बी एक्सप्रेस, इट हॅज टू बी एक्सपिरियन्स्ड.
एक छोटासा रॅपिड फायर राऊंड. एक फोबिया जो तुम्हाला आहे?
पाण्याचा, म्हणजे आय कांट स्विम.
असं कधी झालं नाही की फिल्म मध्ये असे काही सीन द्यायचे होते?
हो, पण त्या शॅलो वॉटर मध्ये.
युअर लकी नंबर
9.
एक गोष्ट जी तुम्हाला नॉस्टॅल्जिक करते?
ब्लॅक अँड व्हाईट.
एक कोट जो तुम्ही स्वतः फॉलो करता इन युअर लाईफ?
गीत गाता चल.
एक गोष्ट जी तुम्ही आता खूप मिस करता?
माझे वडील.
आई वडिलांनी दिलेली एक गोष्ट जी तुम्ही अजूनही जपली आहे?
सिंगिंग क्वालिटी.
एक फूड ज्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही?
उघडीचे मोदक.
आणि तुमची लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तुमच्या आयुष्यातले तुम्ही कोणत्या क्षणाला म्हणाल?
ज्या क्षणी माझा पहिला शॉट ओके झाला.
अँड दॅट वॉज
इन 1962.
अजूनही असं क्लिअर सगळं दिसतं?
हो हो, दिसतंय. मला काही काही गोष्टी मी 1 वर्षाच्या असताना पण आठवतात व्हिज्युअली. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याच्या बाबतीत एक गोष्ट मला सांगावीशी वाटतं, सिन्स यू आर डुईंग दिस शो फ्रॉम पुणे अँड आय ऑल्सो आय एम व्हेरी क्लोज टू पुणे, पण आय थिंक दॅट आय एम द ओनली ऍक्टर हू इज स्टील ऍक्टिव्ह हू हॅज शॉट ॲज अन ऍक्टर इन प्रभात स्टुडिओ.
खरंच?
हा माझा मार्ग केलाचा एक पोर्शन प्रभात स्टुडिओमध्ये शूट झाला जेव्हा FTII बनलं नव्हतं. शूटिंग झाल्यानंतर 2 महिन्यांनी गव्हर्नमेंटनी प्रभात स्टुडिओ घेतला आणि मग त्याचं FTII काम सुरू झालं.
यू आर स्टील लुकिंग सो यंग. तुम्ही अजूनही तेवढे
लुकिंग.
ऑफकोर्स यू आर यंग. म्हणजे कसं काय जपलं यार तुम्ही? काय क्या है इसके पीछे का राज?
क्या है ना, किसी लड़की को पूछा के शेर है, माना कि तुम्हें हुस्न खुदा देता है, माना कि तुम्हें हुस्न खुदा देता है, पर ये नाजु अदा कौन सिखा देता है? तो लड़की ने कहा शिकम म्हणजे पेट एंड मदर ला फारसी आणि उर्दू शब्द है मादर. इट इज डिराइव फ्रॉम मदर. तर लड़के ने पूछा कि माना कि तुम्हें हुस्न खुदा देता है, पर ये नाजु अदा कौन सिखा देता है? तो लड़की ने कहा शिकम में मादर से आता नहीं कोई सीख कर, चाहने वाला ही कमबख्त सिखा देता है.
आए...
क्या बात है यार.
तर माझ्या बाबतीत विचारलं की हे कसं टिकवलं किंवा हाऊ डू यू मेंटेन और हाऊ डू यू दिस, तर दिस इज ऑल क्रेडिट गोज टू द गर्ल्स.
वाह घेतलं मी.
इट द क्रेडिट इज नॉट माइन, इट इज बिकॉज दे आर सो ब्युटिफुल, दे हॅव केप्ट मी लाईक दिस, सो द क्रेडिट इज नॉट माइन, इट इज देअर्स.
सर खूप मजा आली आज तुमच्याशी गप्पा मारून. ह्या इंटरव्ह्यू मधली तुम्हाला आवडलेली एक गोष्ट कुठली?
तू.
नो बट रिअली थँक्यू सो मच. तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेलं पुस्तकही मला वाचायचं आहे.
थँक्यू व्हेरी मच अँड कीप रॉकिंग.
93.5 रेड एफएम बजाते रहो.